हा मी सर, येतोय आवाज आता?
हा बोल ना, हा बोल ना, हा येतोय येतोय, बोल ना बोल ना.
हा हा ऍक्च्युली सर, मी आहे ना आता एक अमोनिया क्रॅकर वरती स्टडी करत होतो, तर
ओके
मला थोडी अंडरस्टँडिंग पाहिजे होती अमोनिया क्रॅकर बद्दल.
ओके.
तुम्ही केले अमोनिया क्रॅकर मध्ये याच्या आधी?
नाही तसं काही केलेलं नाही, पण आता कसं आमचं कन्सल्टन्सी कन्सल्टन्सी बिझनेस आहे, त्याच्यामुळे सगळं अपडेट ठेवावं लागतं आम्हाला.
अच्छा. हा हा
आणि त्याच्यामुळे कसं आहे की म्हणजे आम्ही काम म्हणजे ऍक्च्युली म्हणजे जसं आता माझं पूर्ण इलेक्ट्रोलायझर आणि हायड्रोजन वगैरे आणि सगळे त्या रिलेटेड प्रोजेक्ट असतात. आता त्याच्यामध्ये अमोनिया क्रॅकर पण आलं, कारण की कसं आहे की अमोनिया क्रॅकिंग करून हायड्रोजन वगैरे जनरेट करून तसं पण आहे ना, कारण की अमोनिया ऍज अ ट्रान्सपोर्टेशन हायड्रोजन कॅरियर म्हणून जरा बघतात आहे ना.
हो हो हो
हा, तर त्याच्यामुळे ते स्टडी वगैरे आम्ही करतच असतो रेग्युलरली, आणि आता रिसेंटली एका प्रोजेक्ट मध्ये युज करून म्हणजे असं स्टडी पण केलेली आम्ही. तर त्याच्यामुळे तू विचार जर म्हणजे जेवढं मला माहिती तेवढं मी तुला सांगू शकतो, किंवा बाकीचं काय लागलं तर मी दुसऱ्याला आमच्या डिपार्टमेंटमध्ये विचारून सांगू शकतो तुला.
ओके. मला हे माहिती पाहिजे होती की बाबा अमोनिया क्रॅकर आता समजा ऍक्च्युअली कुठे इन्स्टॉल होतात, कुठल्या एंड यूज इंडस्ट्रीज मध्ये मेजरली, लाईक आता ट्रान्सपोर्टेशन.
आता बघ सध्या कसं आहे की माहिती आहे का की म्हणजे सध्या तरी तुला सांगतो की कोणाकडेच प्रोडक्ट नाहीये. ओके, प्रोडक्ट कोणाकडेच नाहीये, कारण की सगळेजण टेस्टिंग फेज मध्ये 100% अमोनिया क्रॅकिंग म्हणजे काय बोलतात त्याला की म्हणजे 100% असं क्रॅकरचं अजून प्रोडक्ट नाहीये. ओके, अमोनिया बेस वगैरे की म्हणजे असं म्हणजे नॉर्मली आपल्या म्हणजे 10% 20% सॉरी 10% 20% हा तसं म्हणजे पूर्णपणे असं मला तरी प्रोडक्ट भेटलेलं नाहीये. आणि जर म्हणजे तुला आता म्हणजे याच्यावर आपलं काय बोलतात हायड्रोजन इंडस्ट्रीचं रिलेटेड बघायचंय की कसं काय तुझी स्टडी कशाच्या रिलेटेड
आहे? माझी ऍक्च्युअली अमोनिया क्रॅकर रिलेटेड आहे, मग त्याच्यामध्ये मला दोन्ही अमोनिया क्रॅकरचे सप्लायर कोण आहेत ते पण बघायचं आहे, आणि प्लस कुठल्या कुठल्या मेजर एंड्यूज इंडस्ट्रीला जातात किंवा कुठल्या पोटेन्शियल एंड्यूज इंडस्ट्री त्यासाठी असू शकतात.
ओके. सध्या तरी आता बघ सध्या मला वाटतंय की रिसेंटली हनीवेल वगैरे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे वाटतं काहीतरी, ऐकलं असं नाही मी तू. आणि अजून दोन तीन कंपनी तीन चार कंपन्या आहेत ज्यांच्याकडे प्रोडक्ट वगैरे आहेत जरा. आणि क्रॅकिंगचं रिलेटेड काय हायड्रोजन जनरेशन आहे, तर हायड्रोजन जिथे म्हणजे मोस्टली ज्या कंपनी जसं आता जपान इम्पोर्ट करणार आहे ऑस्ट्रेलियावरून अमोनिया, तर ते आल्यानंतर ते त्यांना पूर्ण क्रॅकिंग करून त्यांना पूर्ण हायड्रोजन जनरेट करणं आलं. तर ज्या ज्या तू आता असं बघ की ज्या ज्या जे देश हायड्रोजन इम्पोर्ट करणार ना,
ओके
हा ते सगळे अमोनिया क्रॅकर वापरणार असं समज तू
डायरेक्ट.
आता त्याच्यामध्ये जपान आलं, इंडिया बघायला लागेल, युरोपला पण कसं आहे की युरोपमध्ये हायड्रोजन प्रोड्यूस करणं आहे, तर त्यांना कुठून तरी इम्पोर्ट करणं आलं तो आफ्रिकेवरून वगैरे.
बरोबर.
तर जसं ते झालं जपान झालं युरोप झालं या सगळ्या कंट्रीना जर त्यांनी अमोनिया ऍज अ हे वापरलं कॅरियर वापरलं तर त्यांना ते पुन्हा हायड्रोजन मध्ये कन्वर्ट करायला क्रॅकिंग करणं आलं.
बरोबर बरोबर.
तर तसं बघ म्हणजे तुझं असं तो विचार करताना त्या दृष्टिकोनातून विचार कर, म्हणजे तुला जास्त स्कोप ऑफ हे भेटेल, तुला जास्त ऑपॉर्च्युनिटी भेटेल.
ओके ओके करेक्ट. आणि जर मी असं एंड्यूज इंडस्ट्री कन्सिडर केल्या तर अमोनिया एक तर ह्याला ऍज अ हायड्रोजन ऍज अ फ्युअल म्हणून यूज होणार, किंवा जिथं हायड्रोजन ऍज अ रॉ मटेरियल किंवा एनर्जी सोर्स ऍज अ यूज होतोय तिथे पण आपण कन्सिडर करू शकतो.
तिथं पण यूज होणार, कारण की कसं आहे की आता आता ज्या काही काही टर्बाईनच्या ज्या कंपन्या आहेत जसं सिमेन्स झालं, जीई झालं किंवा मित्सुबिशी झाल्या किंवा जेरा वगैरे अशा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यांच्याकडे ऑलरेडी म्हणजे गॅस टर्बाईन आहेत ना, ते काय करतात त्यांचं गॅस टर्बाईन अपडेट करतात ते डायरेक्ट अमोनिया गॅस टर्बाईन मध्ये, म्हणजे डायरेक्ट अमोनिया सप्लाय करायचं आणि कंबशन होणार आणि ऑटोमॅटिकली डायरेक्ट याच्यावर म्हणजे एक तर टू स्टेज म्हणजे अमोनियाचं हायड्रोजन मध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर मग ते हे होणार म्हणजे काय बोलतात त्याला टर्बाईन हे करणार, आणि नाहीतर मग डायरेक्ट अमोनिया डायरेक्ट सप्लाय करणार टर्बाईनवर.
ओके.
तर त्या ते सध्या पण ते टेस्टिंग मध्ये सध्या अजून कोणाकडे 100% प्रोडक्ट नाहीये.
येस येस. आणि अमोनिया युजली म्हणजे अमोनिया क्रॅकर असं जे सेल करतात, आता मी बघितलं इथं इंडियामध्ये पण छोट्या कंपनीज आहेत भरपूर, हे अमोनिया क्रॅकर युनिट बनवतात हां स्मॉल स्केलला. तर मग
स्मॉल स्केल बरोबर
हां, तर मग स्मॉल किंवा पायलट स्केलचं जर आपण कन्सिडर केलं तर मग अशा ग्लोबल इकोसिस्टीम मध्ये किती तरी कंपनीज असतील किंवा किती युनिट सेल होत असतील असं स्मॉल स्केल जर बघितलं तर अप टू 100 मीटर क्यूब पर आवर कॅपॅसिटी पर्यंत.
तसं नाही सांगू शकत मी तुला, पण मला एक कंपनी माहिती की ज्यांच्याकडे स्मॉल प्रोडक्ट आहे 20 किलोवॅटचं, त्यांना तू कॉन्टॅक्ट करू शकतो. ऍक्च्युली त्यांना ऍड्रेस कसं आहे की त्यांना फोन करून तू त्यांना असं बोल की मला टेक्नॉलॉजी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुमचं, वी आर वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट आणि असं जसं आम्ही पण तसं करतो ऍक्च्युली. कधी कधी आम्ही कंपनीना कॉल करतो आणि आम्ही त्यांना असं बोलतो की वी आर गोईंग इन काइंड लाईक फॉर द क्लायंट वी आर गोईंग इन प्रोडक्ट सिलेक्शन बेसिस और प्रोडक्ट सजेशन बेसिस, सो फॉर दॅट वी वुड लाईक टू हॅव द 1 hour इंटरव्ह्यू यू टू अंडरस्टँड युअर टेक्नॉलॉजी टू अंडरस्टँड युअर प्रोडक्ट. आणि मग त्यांना मग सगळे तू जर विचार ना ते सांगेल तुला मी त्या कंपनीचं नाव ना आता माझ्याकडे असेल माझ्या कंपनीचं लॅपटॉप आणलाय बस, तर मी ते ओपन केल्यानंतर तुला काय काय दोन दिवस अगोदरच एका कस्टमरला पाहिजे होतं तर मी त्यांना ते प्रोडक्ट पाठवलेलं इन्फॉर्मेशन.
अच्छा,
तर त्या कंपनीला तू कॉल करून त्यांच्याशी इंटरव्ह्यू करून घे म्हणजे ते तुला सांगतील जरासं.
ठीक आहे ठीक आहे चालेल, मी त्यांना त्यांच्याशी पण बोलून घेतो. चालेल. ऍक्च्युली मला हे मेन माझं उद्देश होता की म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला असं
नाही समजलं मला तुझं ऍक्च्युली मी म्हणजे असं काय नाही मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये जे बाकीचे जे आहे ना त्यांना विचारून तुला वाटत असतं उद्या वगैरे किंवा परवा मी तुला मला तुझे क्वेश्चन समजले ऍक्च्युली. मी तुला विचारून मी तुला रिप्लाय म्हणजे ऍटलीस्ट काही ना काही इन्फॉर्मेशन तरी पाठवू शकतो मी तुला.
चालेल चालेल सर.
हा तसं काही नाहीये मला समजले तुझे क्वेश्चन पण समजले मला आणि तुझं काय हेतू होतं ते पण समजलं मला. तुम्ही तसं आमच्या डिपार्टमेंट मध्ये विचारून मग तुला मी सांगतो मग तसं मग.
चालेल चालेल सर.
बाकी आता पुण्याला जॉब लाय का तू?
हो मी ऍक्च्युली नोएडा बेस्ड कंपनी आहे माझी BIS रिसर्च म्हणून, बट मी पुण्यातून.
ओके ओके ओके. नाही नाही चांगलं चांगलं बघितलं मी तुझी प्रोफाईल चांगलं आहे उलट कन्सल्टन्सी मध्ये उलट चांगलं आहे म्हणजे पुढे चालून स्कोप पण चांगला आहे. ओपन राहतो जरा.
हो हो लोंडे माझं लोंडे सर पण हनीवेल मध्येच आहेत ना?
हा ते हनीवेल मध्ये आहे ना लोंडे आपला. आता सध्या रिसेंटली त्याचा जॉब झाला तिकडे म्हणजे जॉईन झाला तो तिकडे होता.
हा त्यांनी पण तुमचं नाव सजेस्ट केलं म्हणले की अमितला माहिती असेल सगळं एकदा बोलून घे.
बरोबर बरोबर नाही ठीक आहे. नाही नाही काळजी करू नको मी तुला पाठवतो उद्या परवा ना मी आमच्या डिपार्टमेंट मध्ये विचारून मला तुझे क्वेश्चन पण समजले मी तुला पाठवतो डिटेल. आणि त्या कंपनीचं नाव पाठवतो त्या कंपनीला पण इंटरव्ह्यू घेऊन घे त्यांच्यासोबत ते पण तुला आयडिया देतील ऍक्च्युली.
हो 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 घेतो मी.
चालेल. आणि अजून काय असलं ना काय लागलं तर कधी पण हे कर मेसेज कर कॉल कर आम्ही तुला डिटेल देतो ना.
चालेल चालेल चालेल. फॅमिली चालेल जपान मध्ये सूट होते.
हा फॅमिली वगैरे म्हणजे हा म्हणजे काय इकडे नागासाकीला जरा प्रॉब्लेम होता कारण की इंडियन जास्त नव्हते पण आता टोकियोला आल्यानंतर असं वाटतं इंडियामध्येच आहे ऍक्च्युली पूर्ण बिल्डिंग मध्ये वगैरे इंडियनच आहे. टोकियो साईडला एवढा प्रॉब्लेम नाहीये टोकियो साईडला चांगला आहे
आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे ना आणि मोस्ट पॉप्युलेटेड पण आहे ना आपल्या मुंबई सारखंच.
आणि मुंबई सारखं म्हणजे रोजच्या रोज ऑफिसला जातो तर लोकल मध्ये तशीच गर्दी आहे सगळं तसंच आहे ऍक्च्युली. आणि आहे म्हणजे डेन्स आहे आणि महागी महागाई तेवढी आहे म्हणजे सॅलरी पण तेवढी देतात टोकियोला असं पण आहे ऍक्च्युली ते बॅलन्स मध्ये आहे बरोबर ऍक्च्युली.
चालेल चालेल
चालेल चालेल मग. ओके ओके. हा चालेल. हा चालेल.